आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य मंत्रिमंडळाचा उद्या संध्याकाळी नागपुरात विस्तार। तब्बल 3 दशकांनंतर नागपुरात होणार शपथविधी। भारतीय राज्यघटना हाच देशाच्या एकतेचा आधार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत प्रतिपादन। विनातारण कृषी कर्जाच्या मर्यादेत 40,000 रुपयांनी वाढ। आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेत तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 13 षटकांचा खेळ। राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या रविवारी सायंकाळी 4 वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे। येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे। त्याच्या पूर्वसंध्येला हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
एकूण 40 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे, त्यात भाजपच्या 21, शिवसेनेच्या 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 आमदारांना मंत्रिपदे दिले जाण्याची शक्यता वृत्तसंस्थेनं वर्तवली आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपचे 132, शिवसेनेचे 57 आणि राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आले आहेत। मंत्र्यांची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे, तिथून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आमदारांना सूचित केलं जाईल अशी माहिती भाजपा नेत्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 10 दिवसांनी हा मंत्रिमंडळ विस्तार होतो आहे। मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात होण्याची ही 1991 नंतरची पहिलीच वेळ आहे। 1991 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर इथं झाला होता। त्यावेळी छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती। तेव्हा मंडल आयोगाच्या अहवालावरून भुजबळांनी शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। आकाशवाणी बातम्यांसाठी वृत्त विभागातून मनीषा देवणे।
भारतातली विविधतेत सामावलेली एकता हे देशाला मिळालेलं एक वरदान असून देशाची राज्यघटना हाच देशाच्या एकतेचा आधार आहे। ही विविधता आपल्या जगण्याचा एक भाग व्हायला हवी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राज्यघटनेवरच्या चर्चेला उत्तर देताना केलं आहे। ते म्हणाले,
विविधता में एकता ये भारत की विशेषता रही है। हम विविधता को सेलिब्रेट करते हैं और इस देश की प्रगति भी विविधता को सेलिब्रेट करने में। लेकिन गुलामी की मानसिकता में पले बड़े लोगों ने, भारत का भला न देख पाने वाले लोगों ने, और जिनके लिए हिंदुस्तान 1947 में ही पैदा हुआ ये जो धारणा बनी थी, वो विविधता में विरोधाभास ढूंढते रहे। हमें विविधता का उत्सव हमारे जीवन का अंग बनाना होगा और वही बाबा साहब आंबेडकर को सच्ची श्रद्धांजलि होगी।
भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी देशाच्या भविष्याच्या ज्या शक्यता वर्तवण्यात आल्या त्या सर्व खोट्या ठरून भारताची राज्यघटनाच आपल्या देशाला इथपर्यंत घेऊन आली। राज्यघटनेचं तत्व देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या जगण्यात दिसून येतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकसभेत याविषयी झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते। भारतीय समाजव्यवस्थेत लोकशाही 1000 वर्षांपासून रुजलेली आहे अशी ग्वाही त्यांनी घटनाकर्त्यांच्या मतांच्या आधारे दिली। घटना समितीतल्या 15 सक्रिय महिला सदस्यांनी राज्यघटनेच्या निर्मितीत दिलेल्या योगदानाचं स्मरण करून इतर लोकशाही देशांमध्ये महिलांना अधिकार द्यायला कित्येक दशकं लागली मात्र भारतात सुरुवातीपासूनच महिलांना मतदानाचा अधिकार होता असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं। 75 वेळा घटना दुरुस्ती करण्यावरून त्यांनी काँग्रेसवर टीका केली। यावेळी त्यांनी विविध उदाहरणं देऊन काँग्रेसच्या आजी माजी नेत्यांवर टीका केली। भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज संसदेत संविधानावर चर्चा करण्यात आली। विविध पक्षांच्या खासदारांनी देशाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीवर आणि संविधानाच्या महत्त्वावर आपले विचार मांडले। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले। संविधानानुसार देशातल्या प्रत्येक घटकाला समान अधिकार मिळाले आहेत, अल्पसंख्याकांबाबतही भेदभाव केला जात नाही हे रिजिजू यांनी अधोरेखित केलं। भाजपा संविधानाला कमकुवत करत आहे अशी टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली। गांधी यांनी बेरोजगारी, अग्निवीर योजना, मक्तेदार भांडवलशाही, शेतकरी आणि महिलांवरचे अत्याचार हे मुद्दे यावेळी उपस्थित केले। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समता नष्ट झाल्याचा आरोपही गांधी यांनी केला। भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले। माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीची आठवण करून देत ठाकूर यांनी काँग्रेसवर टीका केली. द्रमुकचे खासदार ए राजा यांनी लोकशाही, कायदा, धर्मनिरपेक्षता आणि समता या संदर्भातले मुद्दे उपस्थित केले. यावेळी राजा यांनी सत्ताधारी पक्षावर कठोर शब्दात टीका केली, तर संविधानाचा वापर काँग्रेसनं मतपेढी वाढवण्यासाठी केल्याची टीका शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. केंद्र सरकार आपल्या धोरणाद्वारे देशात आर्थिक असमतोल निर्माण करत असल्याचा आरोप भाकप एमएलचे खासदार राजाराम सिंह यांनी केला, तर भारतीय संविधानात समाविष्ट असलेल्या मूल्यांची अंमलबजावणी झाली आहे की नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आरएसपीचे खासदार एन ए के प्रेमचंद्रन यांनी व्यक्त केली. आकाशवाणी बातम्यांसाठी वृत्त विभागातून संदेश नाईक.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही आपण ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर, स्पॉटीफाय या ॲपवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणाविना कृषी कर्जाची मर्यादा 1,60,000 रुपयांवरून 2,00,000 रुपये करण्याची घोषणा केली आहे. येत्या 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होईल. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान होईल असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. परभणीतल्या हिंसाचाराची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. कोम्बिंग ऑपरेशन राबवू नये अशी विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं आणि नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. जालना जिल्ह्यात जालना सिंदखेड राजा मार्गावर आज दुपारी ट्रक आणि बसच्या अपघातात बसमधल्या 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 18 ते 20 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुरुवारी रात्री पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत छापे टाकून सुमारे 11,86,00,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. 25 ठिकाणी छापेमारी करून पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आणि देशात बेकायदा राहणाऱ्या 16 आफ्रिकी नागरिकांना अटक केली आहे. आदिवासी विभागाअंतर्गत चंद्रपूरच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीनं शासकीय एकलव्य तसंच अनुदानित आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांची सहल इस्रो इथं नेण्यात येत आहे. 15 ते 20 डिसेंबर या कालावधीतील या सहलीत 42 विद्यार्थी, 4 शिक्षक आणि 4 कार्यालयीन अधिकारी कर्मचारी प्रवास करणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या 3रा सामन्यात आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियानं बिनबाद 28 धावा केल्या होत्या. उस्मान ख्वाजा 19 तर नॅथन मॅक्सविनी 4 धावांवर खेळत होते. इथं वारंवार होत असलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे आज दिवसभरात केवळ 13 षटकं आणि 2 चेंडू एवढाच खेळ झाला. त्याआधी भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. या मालिकेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात भारताला 295 धावांनी विजय मिळाला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं 10 गडी राखून जिंकला. दरम्यान आजच्या दिवसाची भरपाई करण्याकरता उद्याच्या दिवसाचा खेळ 1/2 तास लवकर सुरू करण्यात येणार आहे. नाशिकचा पारा आज 2 अंशांनी घसरल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीनं डोकं वर काढलं आहे. आज 9.2 दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित तर विदर्भात तुरळक ठिकाणी उल्लेखनीय घट झाली. सर्वात कमी किमान तापमान वर्धा इथं 8.9 दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य मंत्रिमंडळाचा उद्या संध्याकाळी नागपुरात विस्तार. तब्बल 3 दशकांनंतर नागपुरात होणार शपथविधी. भारतीय राज्यघटना हाच देशाच्या एकतेचा आधार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत प्रतिपादन. विनातारण कृषी कर्जाच्या मर्यादेत 40,000 रुपयांनी वाढ आणि बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेत 3रा सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 13 षटकांचा खेळ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.